पेत्राचे दुसरे पत्र, दुसरे पेत्र अध्याय एक। ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून, देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे मौल्यवान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे, अशांना, देव आणि आपला प्रभू येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांती विपुल प्रमाणात लाभो। जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे, कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या गौरवाने व चांगुलपणाने बोलाविले आहे त्याला आम्ही ओळखतो। या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यवान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करून घ्यावी। म्हणून या कारणासाठी आपल्याकडून होताही होईल ते प्रयत्न करून देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, ज्ञानात आत्मसंयमनाची, आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधुप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या। जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढत असतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील। पण ज्याच्या अंगी हे गुण नसतील तो पायापुरते पाहणारा व आंधळा ठरेल आणि त्याच्या गतकाळातील पापापासून त्याला शुद्ध केल्याचा विसर त्याला पडला आहे। म्हणून बंधूंनो, तुम्हाला देवाने खरोखरच पाचारण केले आहे आणि निवडले आहे हे दाखविण्यासाठी अधिक उत्सुक असा, कारण जर तुम्ही या गोष्टी करता तर तुम्ही कधीही अडखळणार नाही आणि पडणार नाही। आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंत काळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागत करण्यात येईल। या कारणासाठी या गोष्टींची मी तुम्हाला सतत आठवण करून देत राहील, जरी तुम्हाला त्या माहीत नसल्या आणि तुमच्या परत आलेल्या सत्यात तुम्ही चांगले स्थिरावलेले असला तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की जोपर्यंत या शरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आठवण करून देऊन जागे ठेवणे योग्य आहे। कारण मला माहीत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला हे स्पष्ट केले आहे की लवकरच मला हे शरीर सोडावे लागणार आहे। म्हणून या जीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी मी सर्व प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, कारण आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले तेव्हा अक्कल हुशारीने बनविलेल्या भाकड कथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही, उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली, कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झाली तेव्हा उदात गौरवाने आशीवानी त्याच्याकडे आली, हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे। आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वतः ऐकली, आम्ही संदेशांचे भविष्य वचन अति विश्वसनीय असे समजून त्यास मान देतो, त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते। म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंतकरणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल। प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही, कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहोचविलेली आहे।
दुसरे पेत्र अध्याय दोन।
तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे संदेष्टे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार, ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत, असे करण्याने ते स्वतःवर ताबडतोब नाश ओढून घेतील। तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील, त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल, त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही, तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे. कारण देवाने ज्या देवदूतांनी पाप केले त्यांना देखील सोडले नाही, तरी न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले. देवाने प्राचीन काळातील जगाची सुद्धा गय केली नाही. तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर 7 लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणला. देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्यकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले. आपल्या अनितीच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले त्याची देवाने सुटका केली. दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना त्या नियमविरहित लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता, त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक हृदय फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते. अशा प्रकारे प्रभूला धार्मिक लोकांची त्यांच्या दुःखापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे. आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे. विशेषतः जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत आणि प्रभूचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरव देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत. याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत. परंतु हे लोक ज्यांना पकडून मारून टाकावे अशा देहसवानुसार चालणाऱ्या बुद्धिहीन पशुसारखे आहेत. ज्या गोष्टीबद्दल ते अज्ञानी आहे त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो त्याचप्रमाणे खोट्या शिक्षकांचाही नाश केला जाईल. आणि त्यांनी इतरांना दुखवल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखण्यात येईल. भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात. त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामुकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात. त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत. सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग्य गोष्टी करण्याकरिता लाज घेणे आवडत असे, परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कान उघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शिकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला. हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगवलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या संगतीपासून सुटकेचा प्रयत्न करू लागले आहेत, आशांची फसवणूक करून देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात. हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात, परंतु ते स्वतःच नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो. म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याची ज्या लोकांना ओळख होते त्याची जगाच्या दूषित वातावरणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते. त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते. कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे यापेक्षा अगोदरची स्थिती चांगली होती. त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे.
आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा आणि दुसऱ्या म्हणीत स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.
दुसरे पेत्र अध्याय 3. प्रिय मित्रांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे. दोन्ही पत्रामध्ये या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे. देवाच्या पवित्र संदेशांनी वापरलेले शब्द आणि तुमच्या प्रेषितांकडून आपल्या प्रभू व तारणाऱ्याने दिलेल्या आज्ञांची तुम्ही आठवण करावी अशी माझी इच्छा आहे. पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजावून घेतले पाहिजे. ते म्हणजे शेवटच्या दिवसात छठेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील आणि म्हणतील ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले, आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे. कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आज सुद्धा घडत आहे. पण जेव्हा ते असे म्हणतात तेव्हा ते मुद्दामच विसरतात की फार पूर्वीपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्या शब्दाने पाण्यामधून आकारास आली. जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटनेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाश झाला. परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्नीद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल. परंतु प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही जसे काही लोकांना वाटते, परंतु तो आमच्याशी धीराने वागतो कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. वास्तविक सर्व लोकांनी पश्चाताप करावा असे त्याला वाटते. परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल. त्या दिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीसे होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील. जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावे. तुम्ही प्रभूच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा. त्या गर्जनेने आवाजाने आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील. पण देवाच्या वचनाप्रमाणे जेथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू. म्हणून प्रिय मित्रांनो, ज्या अर्थी तुम्ही या गोष्टीची वाट पाहत आहात त्या अर्थी आपणास प्रभूसमोर डागरहित दोषरहित व शांतता टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करा. आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पाऊल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हाला लिहिले आहे. त्या पत्रात जसे इतर सर्व पत्रात असते त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टीप्रमाणे या गोष्टींचा देखील विप्रयास करून गैरअर्थ लावतात व परिणामी आपला स्वतःचा नाश करून घेतात. यासाठी प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वतःचे रक्षण करा. यासाठी की नियमशास्त्राविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अडळ भूमिका आहे तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून सांभाळा. परंतु आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंत काळपर्यंत गौरव असो.